एज्रा अध्याय 7 यानंतर पारसाचा राजा अर्तहशस्त याच्या कारकिर्दीत एज्रा जो सरायाचा मुलगा, अजर्याचा मुलगा, हिल्कियाचा मुलगा, जो शल्लूमाचा मुलगा, जो सादोकाचा मुलगा, जो अहिटुबाचा मुलगा, जो अमर्याचा मुलगा, जो अजर्याचा मुलगा आणि जो मरायोथचा मुलगा, जो जरह्याचा मुलगा, जो उज्जीचा मुलगा आणि जो बुक्कीचा मुलगा, जो अभिशुआचा मुलगा, जो फिनहासाचा मुलगा आणि जो एलाजाराचा मुलगा, जो प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा. हाच एज्रा बाबेलाहून गेला. परमेश्वर इस्रायलाचा देव याने जे मोशेचे नियमशास्त्र दिले होते त्यामध्ये एज्रा निपुण नियमशास्त्र शिक्षक होता. परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर असल्यामुळे त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्यास दिले. राजा अर्तहशस्त याच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी काही इस्रायली लोक आणि याजक, लेवी, गायक, द्वारपाल व ज्यांना मंदिराच्या सेवेसाठी नेमले होते ते सुद्धा वर यरुश्लेमेला गेले. राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षाच्या 5व्या महिन्यात एज्रा यरुश्लेमेत आला. पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेल सोडले. देवाचा चांगला हात त्याच्या बरोबर असल्यामुळे तो 5व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यरुश्लेमला पोहोचला. एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे मनपूर्वक अध्ययन करून त्याचे पालन करण्यास व इस्रायलास त्यातील नियम व विधी शिकविण्यात आपले मन लावले. राजा अर्तहशस्तने एज्रा जो याजक व जो परमेश्वर देवाने इस्रायलास दिलेल्या नियमशास्त्राचा शिक्षक होता त्यास दिलेला हा आदेश होय. स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास राजांचा राजा अर्तहशस्त याचकडून मी असा आदेश देत आहे की माझ्या राज्यातील इस्रायल लोक आणि त्यांचे याजक व लेवी यांच्यापैकी ज्या कुणाला तुझ्याबरोबर यरुश्लेमेला जाण्याची इच्छा असेल त्याने जावे. तुझजवळ जे देवाचे नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे यहुदा आणि यरुश्लेम याविषयी तपास करावा म्हणून राजा व त्याचे 7 सल्लागार तुला पाठवत आहोत. इस्रायलाचा देव ज्याचे घर यरुश्लेम मध्ये आहे, ज्याला तू सोने चांदी स्वखुशीने अर्पण केले आहे, ते तू न्यावेस. जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरुश्लेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोने चांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे. या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्यासोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरुश्लेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर. यातून उरलेल्या त्या सोन्या रुपयाचा वापर तू आणि तुझे भाऊबंद यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या देवाला आवडेल तसा करा. तुमच्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी जी पात्रे दिली आहेत ती तू यरुश्लेमेस त्यापुढे सोपून दे. देवाच्या मंदिरासाठी आणखी कशाची गरज असेल ते तुला द्यावे लागेल तर ते तू माझ्या खजिन्यातून त्याचा खर्च कर. आता मी राजा अर्तहशस्त असा आदेश काढतो की नदी पलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे. एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी 100 किक्कार पर्यंत, गहू 100 कोर पर्यंत, द्राक्षारस 100 बथ पर्यंत, तेल 100 बथ पर्यंत, अमर्याद मीठ द्यावे. स्वर्गीय देवाचा हा आदेश आहे. हे सर्व स्वर्गातील देवाच्या घरासाठी भक्तीने करावे. देवाचा माझ्यावर व माझ्या मुलांच्या राज्यावर कोप का होऊ द्यावा? आम्ही तुम्हास कळवतो की मंदिरातील सर्व याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील नेमलेले सेवेकरी आणि देवाच्या मंदिरातील सेवक यांच्याकडून कोणताही कर, खंडणी, जकात घेऊ नये. एजरा, देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्या योगे तू शास्ते व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील. जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्यास शासन झाले पाहिजे. त्यास मृत्युदंड, हद्दपार, मालमत्तेची जप्ती, कैद करायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून राहील. परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरुश्लेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली आणि राजा, त्याचे सल्लागार आणि सर्व पराक्रमी अधिकारी यांची माझ्यावर कृपादृष्टी होईल असे केले आहे आणि परमेश्वर माझा देव याचा हात माझ्यावर होता. मी इस्रायलातील पुढारी माझ्याबरोबर जाण्यासाठी जमवले.